चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नेपाळमध्ये श्रीराम साखर कारखाना बंद पडल्यामुळे ऊस शेतकरी अडचणीत। रौतहट येथील गरुडा परिसरात असलेल्या श्रीराम साखर कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। कारखान्यात अजूनही ऊस गाळप चालू झालेलं नसल्यानं प्रबंधनानं कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याची संभावना आहे। शिवाय कारखान्यानं शेतकऱ्यांची गेल्या वर्षाची थकबाकी देखील भागवलेली नाही। या साखर कारखान्याचं उद्घाटन 1992 तत्कालीन प्रधानमंत्री गिरिजाप्रसाद कोयराला यांनी केलं होतं आणि गेल्या 27 वर्षांपासून हा कारखाना चालू होता। प्रत्येक वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये कारखान्याच्या दुरुस्तीचं काम केलं जात होतं, पण यंदा प्रबंधनानं हे दुरुस्तीचं काम केलं नसल्याचा आरोप आहे। यामुळेच कारखान्यात गाळप हंगाम सुरू झाला नाही। जर कारखाना सुरू झाला नाही तर इथल्या हजारो हेक्टर जमिनीत पिकणाऱ्या ऊसाचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। हा कारखाना 2003 फायद्यात होता, पण गेल्या 16 वर्षांपासून कारखाना नुकसानीत आहे। प्रबंधनानं सांगितलं की कारखाना बंद झाल्यानं जवळपास 400 कामगार बेरोजगार होतील। शिवाय कारखान्याकडून शेतकऱ्यांचं गेल्या वर्षीचं 40 करोड रुपये देय आहेत। याबाबत कारखान्यानं कोणतीही नोटीस जारी केली नसल्याचं ऊस शेतकऱ्यांनी सांगितलं।